आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरचे लाचखोरीचे आरोप गंभीर असून त्यांना अटक करावी अशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी. मुख्यमंत्री पदाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका. झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांचा उद्या शपथविधी. बालविवाह मुक्त भारत अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि आयसीसी कसोटी क्रिकेट गोलंदाजी मानांकनात जसप्रीत बुमराह पुन्हा अग्रस्थानी. अदानी उद्योग समूहाच्या लाचखोरी प्रकरण आणि विविध मुद्द्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात अदानी प्रकरण तसंच उत्तर प्रदेश आणि मणिपूरमधला हिंसाचार या मुद्द्यांवरून गदारोळ झाला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना सदनाचं कामकाज चालवण्यासाठी सभागृहाचे शिष्टाचार आणि प्रतिष्ठा राखण्याची वारंवार विनंती केली, मात्र विरोधकांनी सभागृहाच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू ठेवली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर गदारोळ कायम राहिल्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत अदानी लाचखोरी प्रकरण तसंच उत्तर प्रदेशातल्या संभल आणि मणिपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला. सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज प्रथम 11:30 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचे गंभीर आरोप असून त्यांना अटक करावी अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. भारतीय रेल्वेनं हायस्पीड रेल्वेच्या निर्मिती आणि उत्पादनाचं काम सुरू केलं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या सहकार्यानं हायस्पीड रेल्वेची रचना तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. समाजमाध्यमावर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत करणं गरजेचं असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातल्या 80 कोटी लोकांना लाभ झाला असल्याची माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बांभिया यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. मुख्यमंत्री पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे असं शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी आपला कोणताही अडसर नाही, कसलीही नाराजी नाही असं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीद्वारे कळवल्याचं शिंदे यांनी सांगितलं. महायुतीच्या राज्यातल्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याशी भेट होणार आहे, त्यात सरकार स्थापनेबाबत निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना याला दुजोरा दिला. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ते नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पद महत्वाचं नसून राज्यातल्या जनतेचं कल्याण महत्वाचं आहे असं ते म्हणाले. झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांचा शपथविधी उद्या होणार आहे. रांचीमध्ये मोरहाबादी मैदानावर होणाऱ्या सोहळ्यात राज्यपाल संतोष कुमार गंगवार त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. या सोहळ्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांबरोबरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आमंत्रित केलं असल्याचं सोरेन यांनी रांची इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. 81 सदस्यांच्या झारखंड विधानसभेत इंडिया आघाडीचं संख्याबळ 56 असून भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे 24 उमेदवार निवडून आले आहेत. एक जागा झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चानं जिंकली आहे. यापुढे निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस स्वाक्षरी मोहीम राबवत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यासंदर्भात नुकतीच दिल्लीत बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी आपण चर्चा केली आहे. देशभरात यासंदर्भात काँग्रेस जनआंदोलन करणार आहे. राज्यात 2 दिवसानंतर सह्यांची मोहीम सुरू केली जाईल. कोट्यवधी नागरिकांच्या सह्यांचं निवेदन राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश आणि निवडणूक आयोगाला देणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. यावर महाविकास आघाडी मतदान यंत्रांवर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान करत असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आपली मतं कमी का झाली यावर त्यांनी चिंतन करावं असं ते म्हणाले. तर काँग्रेसचा जेव्हा निवडणुकीत पराभव होतो तेव्हाच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, अशी टीका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. विकसित भारत 2047 संकल्पाला जोडूनच बाल विवाह मुक्त भारताचं लक्ष असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णादेवी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं त्यांच्या उपस्थितीत आजपासून देशभरात बाल विवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. गेल्या 10 वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंगभाव समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत असं त्या म्हणाल्या. बालविवाहासारख्या प्रथेचं देशातून समूळ उच्चाटन करणं हा या अभियानाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली. जागरूकता वाढवणं तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरित माहिती मिळवण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे. ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या कसोटी क्रिकेट गोलंदाजाच्या मानांकनात भारताच्या जसप्रीत बुमराहनं पुन्हा अग्रस्थान पटकावलं आहे. पर्थ इथं झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यानं केलेल्या कामगिरीमुळं बुमराहनं दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडाला तसंच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडला मागं टाकत पहिलं स्थान मिळवलं. पर्थ कसोटीत बुमराहनं 8 गडी बाद केले होते. विकसित भारत युवा नेतृत्व चर्चासत्र या प्रश्नमंजुषेत भाग घेण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुण वर्गाला केलं आहे. विकसित भारत ही 4-स्तरीय स्पर्धा आहे. यात 15 ते 29 वयोगटातल्या व्यक्तीला भाग घेता येईल. 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या डिजिटल प्रश्नमंजुषेने या स्पर्धेला सुरुवात होईल. रत्नागिरीत स्थानबद्ध असताना स्वातंत्र्यवीर सावरकर शिरगावमध्ये दामले यांच्या घरात राहायला गेले. या घटनेला आज 100 वर्ष पूर्ण झाली. सावरकरांच्या स्मृतीचा ठेवा असलेली ती खोली दामले कुटुंबियांनी जपून ठेवली आहे. आमच्या रत्नागिरीच्या वार्ताहरानं याविषयी माहिती दिली.
सावरकरांनी या खोलीत नाट्य आणि ग्रंथलेखनही केलं. या महान नेत्याच्या प्रेरक आठवणींचा वारसा असलेली ती खोली दामले यांच्या 5व्या पिढीनेही आदरपूर्वक जतन करून ठेवली आहे. सावरकरांची लेखणी, दिवा आणि हस्ताक्षरातली प्रतही तिथे जपून ठेवण्यात आली आहे. संशोधक आणि देशपरदेशातले नागरिक हा अमूल्य स्मृतींचा ठेवा पाहण्यासाठी या खोलीला भेट देतात. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुद्दुचेरी आणि करैकल भागात पावसानं संततधार धरली आहे. या भागातल्या नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांनी संबंधित सर्व विभागाची आढावा बैठक बोलावली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या किनारी भागातल्या मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. तसंच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छीमारांनी पुढचे 3 दिवस बंगालच्या उपसागरात, तमिळनाडूच्या किनाऱ्यावर आणि दक्षिण आंध्राच्या किनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हिवाळी अधिवेशनाच्या 2ऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर संसदेच्या 2 सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरचे लाचखोरीचे आरोप गंभीर असून त्यांना अटक करावी अशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी. मुख्यमंत्री पदाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका. झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांचा उद्या शपथविधी. बालविवाह मुक्त भारत अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात आणि ICC कसोटी क्रिकेट गोलंदाजी मानांकनात जसप्रीत बुमराह पुन्हा अग्रस्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.